नमस्कार, हे फ्रान्सिस केमधून आपलं बोलतोय. सर, तुम्ही सध्या कोणतं प्रॉपर्टी सर्च आउट करताय का सर, परचेसिंगसाठी? सर, तुम्हाला एरिया कुठला पाहिजे सर? बांधेल का सर? तुमचं रिक्वायरमेंट काय सर? 1 BHK? 1 BHK का 2 BHK हवाय सर तुम्हाला? 900 square feet का सर? ओके ओके, ठीक आहे सर. एक मिनिट, सर, आमचं एक रहाटणीमध्ये प्रोजेक्ट आहे सर, 3 BHK. सॉरी, हां सर, आवाज येतो सर तुम्हाला माझा? हां सर, आमचं एक रहाटणी चालले का सर तुम्हाला, बिहाइंड चोपडे लॉन? सर, बांधायला 3 BHK सर, 1226 square feet. मग 1226 square feet आहे सर 3 BHK. त्याच्यात तुम्हाला त्याचं पोझिशन तुम्हाला या वर्षी भेटेल सर तुम्हाला. त्याची प्राइसिंग आहे सर तुम्हाला 1 crore 37 lakh ते 1 crore 40 lakhपर्यंत. 37 lakh ते 1 crore 40 lakh. एक चार पाहिजे सर त्याचं? नाही सर, मग त्या एरियात नाही सर. ठीक आहे, धन्यवाद सर तुमची माहिती.